श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। बेचाळीसावी ओवी काल घ्यायला सुरुवात केली। सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुशे ऐशिया बिहे। हे मित्रा, हे सख्या, हे चांगदेवा, तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्हासित आणि आनंदित आहे, पण आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे ती केवळ देहाची भेट होण्यामध्ये विस्कटून किंवा बिघडून जाईल अशी खंत वाटते, अशी भीती वाटते। ही ओवी आणि या ओवीवरचं विश्लेषण सुरू आहे, आज त्याला पुढे घेऊन जाऊया। पुंडलिका वरदे
हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
काल आपण चर्चा करत होतो सख्या जेव्हा म्हटलं चांगदेवांना तर तुलना आपण केली अर्जुन आणि श्रीकृष्णाची। अर्जुन हा श्रीकृष्णाला पूर्वी मित्र समजत होता, सखा समजत होता, जीवलग समजत होता, आणि ती प्रसिद्ध तो श्लोक सखेती मत्वा प्रसम यदुक्तिम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी। प्रमादामुळे, मस्तीमुळे मी तुला काय काय नाही बोललो रे कृष्णा, पण तू खरोखरच खूप मोठा निघालास, तुझ्यासमोर मी काही नाही। चांगदेवांना मागील काही ओव्यांपासून माऊली ज्ञानेश्वर महाराज फक्त एकच उपदेश करत आहे, तत् त्वम् असि। हे जे महावाक्य आहे, तू आणि मी आपण वेगळे नसून तू आणि मी आपण एकच आहोत। वयाचा जरी खूप फरक असेल, ज्ञानाच्या लेवलचा जरी खूप फरक असेल, पण तरी आत्मस्वरूपात आपण दोघं एकच आहो। यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन वाणीसह थांबून जाते। हा महावाक्याचा उपदेश करताना मन हे वाणीसह थांबून जाते, मन उन्मनी अवस्थेत जाते, आणि उन्मन म्हणजे तिथं मन राहतच नाही, उन्मनी अवस्था। आणि वाणी परापश्यंती मध्यमा वैखरी, या वाणीचा पत्ताच लागत नाही, सगळं काही थांबून जातं। तिथे त्या आत्मस्वरूपामध्ये काही कोणाला बोलायचं नाही, काही कोणाला ऐकायचं नाही, तो शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, कारण तूही आत्मा मीही आत्मा, मग दो वेगळं कोण, दोन्ही एकच। माऊली ज्ञानेश्वर महाराज इथे मन वाणीसह झालं तरी थांबत नाहीत। ते म्हणतात फार सुंदर गोष्ट, ते म्हणतात येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया परी भोगवीन इंद्रियान करवी। ज्यांनी मनपूर्वक ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, मन लावून ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, समजून उमजून ज्ञानेश्वरी ऐकली आहे, त्यांना हे कळू शकेल। सहाव्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या नमनामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात येणे कारणे मी बोलेन, म्हणजे हा इतका अवघड विषय, खूप अवघडातला अवघड विषय आहे, याच्यावर बोलणे डिफिकल्ट आहे, बोलू शकत नाही, कारण त्या उच्च अवस्थेत गेल्यानंतर बोलण्यासाठी काही शिल्लक राहत नाही। नाथ संप्रदायातली अष्टांग योगाची जी पद्धत सांगितली आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायामध्ये, ज्यांनी कोणी थोडं जरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना याची प्रचिती येईल। ज्ञानेश्वरीत प्रॅक्टिकल करण्याच्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी ही गोष्ट अष्टांग योग ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे, अत्यंत प्रॅक्टिकल, आपल्याला नियमित आचरणात आणता येईल अशी गोष्ट आहे। आणि तिथे अष्टांग योगाची जी समाधी अवस्था आहे त्या समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी साधकाला कसे कसे अनुभव येतात हे अनुभव हे कोणी सांगू शकत नाही, कारण त्या समाधीच्या अवस्थेत गेल्यानंतर कोणी शिल्लकच राहत नाही. मी आधी पण बोललेलो आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे समर्थ महायोगी या अवस्थेत पोचले असतात की ते टाइम ट्रॅव्हल करू शकतात. आणि म्हणून हा शब्दाच्या पलीकडचा अनुभव किंवा अनुभवाच्याही पलीकडचा अनुभव ते रेखांकित करतात. म्हणतात, येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. कोणाचे रूप दावीन? अरूपाचे. ज्याला रूपच नाही आहे त्याचं रूप कसं आहे हे मी सांगेल. हा 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 हा, काय कमाल आहे. केवढी योग्यता आहे तुम्ही आम्ही याचा विचार सुद्धा करू शकतो का? बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी. याच इंद्रियांना, या इंद्रियांना अगोचर असलेला लांबचा विषय अतिंद्रियाद्वारे, अतिंद्रियांद्वारे या इंद्रियांना तो भोगवून दाखवेल. वा 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 वा, इंद्रिय हीच आहेत पण उपभोग तो अद्वितीय असा उपभोग आहे, हे इंद्रिय कधीच भोगू शकत नाही, तो सुद्धा अतिंद्रियाद्वारे या इंद्रियांना भोगवून दाखवेल. माझ्या लेखणीमध्ये, माझ्या शब्दांमध्ये इतका रसाळपणा मी आणेल. किती सुंदर शब्द आहे, नाही का? त्याचप्रमाणे पूर्वी सुद्धा चौथा अध्याय जेव्हा संपणार होता, ज्ञानयोगाचा, जेव्हा ज्ञानयोगाची सुरुवात झाली होती आणि ज्ञानाबद्दल बोलताना सर्वात शेवटी जेव्हा तो अध्याय संपतो तेव्हा माऊली फार कॉन्फिडेंटली सांगतात, जैसे मलया नीलू मंद सुगंधू तेथ अमृताचा जोडे नादू तरी दैव गत्य. अशी सुंदर ओळी आहे. म्हणजे हे ज्ञानाचं बखान असं आहे जणू काही एखाद्या उंच मलय पर्वतावरून शांत असा वारा यावा, त्या वाऱ्यामध्ये हळूवारपणे थोडंसं संगीत निर्माण व्हावं, तो या शरीराला गार करून टाकणारा असा वारा असावा आणि त्याला अमृताची चव निर्माण व्हावी. जैसे मलया नीलू मंद सुगंधू तया अमृताचा जोडे स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैव गत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी. त्याचा एकदा स्पर्श झाला तर सर्व अंगांना गार करून टाकतो. तरी स्पर्शे सर्वांग निववी आणि जिभे ते नाचवी आणि काना करवी बोले माय बापू माझा. कानाला, जिभेला, त्वचेला, सर्व अंगांना, सर्व इंद्रियांना तो अतिंद्रियाचा उपभोग भोगवितो आणि ते शब्दांनी रेखांकित करतात माऊली. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया परिभोगविन इंद्रियान करवी. त्या गुरुकृपेच्या आधारावर, त्याला आधार काय? गुरुकृपा. फक्त गुरुकृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन. माझ्या व्याख्यानामध्ये अरूपाचे म्हणजे ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना अगोचर असले, इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे असले किंवा इंद्रियांना दिसणारे नसले तरी त्याचाही अनुभव याच इंद्रियांना करून देईल. माऊली ज्ञानेश्वरांची ही प्रतिज्ञा का पुरी होणार नाही? ते विष्णूचे प्रत्यक्ष अवतार आणि त्या ती प्रतिज्ञा हेच सिद्ध करते. माऊली ज्ञानेश्वरांचा अवतार साधक, शिष्य, भक्त, मुक्षु या सर्वांसाठी आत्मज्ञानी बनविण्यासाठी झालेला असा अवतार आहे. ते ज्ञानाचे देव आहेत म्हणून ज्ञानदेव आहेत आणि इतरांनाही ते तसे बनवू इच्छितात. त्यांची मनापासूनची इच्छा आहे. सद्गुरू जो असतो त्याच्यामध्ये त्याच्या मनात खूप तळमळ लागलेली असते की माझ्यापाशी असलेलं ज्ञान मला सर्वांना वाटून द्यायचं आहे. माझ्याजवळ मला काहीच ठेवायचं नाही आहे, सर्वांना सगळं काही वाटून द्यायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ याच्या माध्यमातून आणि फुटकर अभंग या सर्वांच्या माध्यमातून सगळं ज्ञान वाटून दिलं आणि म्हणून इतक्या लहान वयात त्यांना करायला काहीच उरलं नाही. नाथ संप्रदायाची संजीवन समाधी म्हणून त्यांनी घेतली, कारण जे काही करायचं होतं ते करून दिलेलं होतं. ज्याच्यानंतर देह ठेवून उपयोग नव्हता म्हणून त्यांनी त्या समाधी संजीवनाचा संजीवन समाधीचा निर्णय घेतला. कारण साधक, शिष्य, भक्त, मुमुक्षू या सर्वांना आत्मज्ञानी बनवण्यासाठी जे जे काही त्यांच्याकडे होतं ते त्यांनी वाटून दिलं. ते ज्ञानाचे देव आणि म्हणून ते इतरांनाही तसंच बनवू इच्छित होते आणि म्हणूनच चांगदेव महाराजांना ते या 65 वयांमधून आत्मबोध करून देऊ शकतात. फक्त 65 वया आणि आत्मबोध. ते म्हणतात, चांगदेवा, हे सख्या, तुझी माझी भेट आत्मरूपाने अखंड आहे, त्यात कुठलाच व्यत्यय नाही. आपली ही भेट म्हणजे सिद्ध भेट आहे. या सिद्ध भेटीमध्ये कुठेही बिघाड येऊ नये म्हणून मी भीतो. आपल्या या भेटीमधील स्वरूप आनंद निरंतर नित्य असा राहो आणि असा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना प्रत्यक्ष सद्गुरुप्राप्तीने, त्यांच्या प्रत्यक्ष कृपाप्रसादाने या आनंदाची प्राप्ती नंतर करून दिलेली आहे. नंतर ते जेव्हा आले होते तिथे भेटायला, तेव्हा फार सुंदर त्याचं निळोबा रायांनी जे चांगदेव चरित्र लिहिलं आहे, निळोबा रायांनी त्या चांगदेव चरित्रामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या इथे त्यांचा त्यांच्याबद्दल चर्चा करणे खूप आवश्यक होईल. निरविला चांगा मुक्ताबाई प्रती यासी करा प्रतीत आत्मज्ञानी, चांगदेवे चरणी न्यासिला मस्तक, मुक्ताबाई हस्त ठेवी माथा, नकळे ब्रह्मादिका सद्गुरूंची हतवटी, केला उठा उठी निज बोध, स्वरूपी अढळ ठेली चित्तवृत्ती, इंद्रिया विश्रांती तेणे सुखे. पुढे म्हणतात, नलावीची मुद्रा कष्ट नाही अंगी, केला राजयोगी जीवन मुक्त, लेव बिला सर्वांगी 65 अर्थ, होनी कृतार्थ केला पायी, चांगदेव म्हणे आजची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मागिल 1400 झाली जन्मांतरे, आजी जन्म खरे सार्थकाचे, धन्य हा सद्गुरु निवृत्ती ज्ञानेश्वरू, सोपान मुनेश्वरू मुक्ताबाई, दर्शनेची यांच्या स्वरूप साक्षात्कारू, चांगा वटेश्वरू सुखी केला. निळुबरायांच्या गाथेमध्ये चांगदेव चरित्र अशा प्रकारे वर्णित केलेलं आहे. निळुबरायांना या गाथेतील चांगदेवाचे हे चरित्र वाचताना सद्गुरु कृपेने कुंडलिनी सिद्ध महायोगाची म्हणजे शक्तिपाताची ही दीक्षा किती महत्त्वाची आणि लाभदायक आहे हे याच्यावरून सिद्ध होते. कुंडलिनी सिद्ध महायोग, आता ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आणखीन इथे सांगावा असा वाटतो. परत परत ऐका, आपल्या ग्रुपवरचं जे पॉडकास्ट आहे अमृतकण नावाचं पॉडकास्ट, त्या पॉडकास्टमध्ये हळुवारपणे माऊलीच्या अमृतमयी शब्दामध्ये दररोज 20-22 मिनटं असा भाग आहे आणि एक एक शब्द अगदी वेचण्यासारखा आहे, मोत्यासारखा एक एक शब्द आहे. आणि नुसते शब्द नसून त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं, ध्यानधारणेत लागलं, तर आपल्याला हे जाणवेल की ते किती प्रासंगिक, युक्तिसंगत आणि अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे. 1400 वर्षाच्या हटयोगी चांगदेवांना मुक्ताबाईसारख्या लहानशा मुलगीने, त्या बालवयाच्या लहानशी मुलगी, ती त्यांची सद्गुरू झाली, राजयोगी जीवनमुक्त करून सुखी केले. त्याला चांगदेव 65 नावाने हा बोधही प्राप्त करून दिला. निरविला चांगा मुक्ताबाई प्रती, यासी करा प्रतीत आत्मज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी चांगदेव शरण आलेत, निवृत्ती ज्ञानदेव दोघांना नमस्कार केला आणि आग्रह करू लागले की मला अनुग्रह करा, मला पदरात घ्या. 1400 वर्षांपासून मी आहे पण मला आत्मबोध झालेला नाही, मला पदरी घ्या. निरविला चांगा मुक्ताबाई प्रती. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणले की मुक्ते बघ, याला आत्मज्ञान दे बरं, यासी करा प्रतीत आत्मज्ञानी. चांगदेवे चरणी न्यासीला मस्तक, मुक्ताबाई हस्त ठेवी माथा. आणि जसं मस्तक त्यांनी 1400 वर्षाचा महायोगी एका लहानशा मुलीच्या पायावर मस्तक ठेवतो आणि ती लहान मुलगी मुक्ताबाई त्याच्या माथ्यावर हात ठेवतो. नकळे ब्रह्मादिका सद्गुरूंची हतवटी, केला उठा उठी निज बोध. आणि हात ठेवता बरोबर त्याला तो निज बोध, स्वस्वरूपाचा बोध प्राप्त झाला. नकळे ब्रह्मादिका सद्गुरूंची हातवटी, ही जी हातवटी आहे सद्गुरूंची, ते ब्रह्माला देखील कळत नाही. स्वरूपी अढळ ठेली चित्तवृत्ती, इंद्रिया विश्रांती तेणे सुखे. आणि जसा हात ठेवला, चित्तवृत्ती सस्वरूपामध्ये अढळ झाली, स्थिर झाली आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व इंद्रियांना आपोआपच विश्रांती मिळाली. न लावीची मुद्रा कष्ट नाही अंगी, केला राजयोगी जीवन मुक्त. चांगदेव एवढा मोठा राजयोगी, मुक्ताईनी हात ठेवता बरोबर त्याला मुद्रा लागली, त्याला समाधी लागली, कष्ट नाही अंगी. आणि हा राजयोग अवगत करताना, जीवन मुक्त होताना कसल्याच प्रकारचं कष्ट लागलं नाही. लेब विला सर्वांगी 65 अर्थ, होनी कृतार्थ ठेला पायी. या 65 ओव्या ज्ञानदेवांच्या त्यांच्यापर्यंत गेलेल्या होत्या, त्या 65 ओव्यांचा स्पष्ट स्पष्ट अर्थ त्यांना कळू लागला. होनी कृतार्थ ठेला पायी. चांगदेव म्हणे, आजची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजच माझा जन्म झाला आणि या मुक्ताबाई जी आहे तीच माझी आई झाली, तिचाच मी पुत्र झालो. मागील 1400 झाली जन्मांतरे, आजी जन्म खरे सार्थकाचे. 1400 वर्षापासून जरी मी जीवित आहे तरी माझा जन्म आज सार्थकी लागला. धन्य हा सद्गुरु निवृत्ती ज्ञानेश्वरू, सोपान मुनेश्वरू, मुक्ताबाई दर्शनीची यांच्या स्वरूप साक्षात्कारू, चांगा वटेश्वरू सुखी केला. वटेश्वर चांगदेवांना अशा प्रकारे माऊली ज्ञानेश्वरांच्या कृपा प्रसादाने, मुक्ताबाईच्या द्वारे तो आत्मबोध प्राप्त झाला आणि तो चांगदेव आत्मज्ञानी होऊन स्वस्वरूपामध्ये दंग झाला. इथे ही 42वी ओवी आपली संपत आहे. सकया तुझे नी उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुशे ऐशिया बिहे. आता माऊली ज्ञानेश्वरांनी आधीच चांगदेवांना सांगितलं होतं की तुझी माझी भेट ही आत्मस्वरूपाची भेट आहे. आपण आत्मरूपाने भेटण्यामध्ये आपल्याला आनंद आहे, जीव उल्हास आहे. की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे, यात काही बिघाड होऊ नये, ही भेट अशीच अखंड नित्य सतत असावी, टिकून असावी, म्हणून त्यात काही बिघाड न होता माझी तुझी भेट अशीच राहिली पाहिजे, असा बोध, असा उपदेश या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केला. आणि आज आपण चर्चा केली की कशाप्रकारे निळोबारायांनी या सर्व प्रकरणाला रेखांकित केलेलं आहे आणि या 65 ओळ्यानंतर जेव्हा चांगदेव तिथे आले, कशाप्रकारे मुक्ताईने आत्मबोध त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना प्रकट करून दाखविला. आज इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.